या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40+ पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60+ शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात.
नमस्कार.
आयुर्वेदाचा जगभर प्रचार आणि प्रसार करत असताना शास्त्रीय निकषांवरती, त्यातही अत्याधुनिक शास्त्रीय निकषांवरती आणि जागतिक परिषदांमध्ये आपण आयुर्वेद पोहोचवत आहात. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा जगातल्या कॅन्सरच्या सर्वोच्च परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचा स्वीकार झालेला आहे. तर पुढील काही भागांमध्ये आपण या जागतिक स्तरावरील संशोधनाबाबत अधिक माहिती श्रोत्यांना देणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्यासाठी, आपल्या चिकित्सेचा प्राधान्यक्रम हा अशा रुग्णांकरता आहे की ज्या रुग्णांना आज जगामध्ये कोणतीही चिकित्सा उपलब्ध नाही, अशा रुग्णांकरता आयुर्वेद हे वरदान ठरू शकतं असं आपण नेहमी म्हणता. भारतामध्ये बहुतेक वेळेला कॅन्सरचे रुग्ण हे प्रगत अवस्थेमध्ये त्यांचं निदान होतं. अशा वेळेला पूर्णपणे बरी करणारी चिकित्सा उपलब्ध नसते, तर याही अवस्थेमध्ये आयुर्वेदाचा रुग्णांना उपयोग होऊ शकतो का? काय सांगाल आपण?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याही अवस्थेमध्ये आयुर्वेदाचा रुग्णांना प्रचंड उपयोग होऊ शकतो. रसायू कॅन्सर क्लिनिकचा मूळ उद्देशच भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना भारतीय चिकित्सा पद्धतीचा अधिकाधिक आणि प्रमाणित जागतिक स्तरावरती सिद्ध होईल अशा स्वरूपाचा उपयोग कसा होऊ शकेल हेच महत्त्वाचं काम चालतं. सुमारे 60% कॅन्सर हे भारतामध्ये 65 वयापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये आढळतात. दुर्दैवाने यातील 75-80% रुग्ण हे 3र्या किंवा 4थ्या अशा प्रगत अवस्थेमध्येच त्यांचं निदान होताना दिसतं. यात अजून एक दुर्दैवाची बाब म्हणजे हे यातील सुमारे 70% रुग्ण हे खेड्यातील असतात, ज्या वेळेला त्यांना दूरवरचा प्रवास करून कॅन्सरची चिकित्सा घेण्याकरता कुठल्या तरी शहरी भागात यायला लागतं. स्वाभाविकच हे उशिरा निदान झाल्यामुळे या रुग्णांचं प्रोग्नोसिस हे वाईट असतं आणि म्हणूनच रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती संशोधन केलं गेलं. हे संशोधन ज्यांना पोटाचे कॅन्सर झालेले आहेत, असे वयस्कर रुग्ण आणि प्रगत अवस्थेतील रुग्ण की ज्यांना कोणतीही क्युरेटिव्ह अशा स्वरूपाची चिकित्सा पद्धती उपलब्ध नाही, तर आयुष्याची प्रथ वाढवणे आणि जास्तीत जास्त आयुष्य मिळणे हाच काय तो उद्देश उरला आहे, अशा रुग्णांवरती रसायन चिकित्सेचा वापर हे संशोधन करण्यात आलं.
आपण हे संशोधन कसं केलं आणि याचं काही सादरीकरण झालं होतं का?
होय. आशिया खंडातील एक बलाढ्य समजली जाणारी कोरियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, की जी अमेरिकन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टच्या अंतर्भूत असणारी संस्था आहे, या संस्थेच्या जागतिक परिषदेमध्ये या संशोधनाचं सादरीकरण करण्यात आलं. या संशोधनाचं खरं वैशिष्ट्यच हे म्हणता येईल की जे रुग्ण आधुनिक चिकित्सेला पात्रच नाहीत किंवा आता आधुनिक चिकित्सकांना देण्याकरता कोणतीही चिकित्सा उरलेली नाही किंवा त्या चिकित्सेचा त्यांना कोणताही फायदा दिसत नाही अशाच रुग्णांवरती हे संशोधन करण्यात आलं. आधी म्हटल्याप्रमाणे हे सर्व प्रगत अवस्थेतील वयस्कर रुग्ण होत आणि अशा रुग्णांना तोंडावाटे दिली जाणारी औषधं दिली गेली. घरी राहूनच ही चिकित्सा घेता येईल अशीच योजना होती. तर या चिकित्सेचा फायदा होतो की नाही हे फॅक्ट जी या आंतरराष्ट्रीय मानांकित तत्वानुसार तपासलं गेलं. चिकित्सेनंतर 3rd आणि 6th महिन्यांनंतर चिकित्सेच्या उपयुक्ततेचा अभ्यास केला गेला.
या संशोधनातून काय निष्कर्ष निघाले, काय सांगाल आपण श्रोत्यांना?
सगळ्यात मोठा निष्कर्ष म्हणजे प्रगत अवस्थेमध्ये जरी कॅन्सरचं निदान झालं किंवा द्यायला कोणतीही चिकित्सा इतर शास्त्रांमध्ये उपलब्ध नसली किंवा त्याचा आता उपयोग होईनासा झाला तरी देखील आपल्याकडे अजून एक मार्ग आहे आणि तो आयुर्वेदाचा मार्ग आहे हे सगळ्यात महत्त्वाची बाब या संशोधनातून पुढे आली. वाढलेल्या अवस्थेतील कॅन्सर असला तरी किंवा आधी घेतलेल्या चिकित्सांचा फायदा झालेला नसला तरी देखील या रुग्णांना रसायन चिकित्सा हे एक नवीन आशास्थान आहे असं यातून पुढे येते. रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा तर सुधारतोच परंतु त्यांचं ओव्हरऑल सर्व्हायवल देखील सुधारल्याचं या संशोधनातून पुढे आलं. आणि अतिशय महत्त्वाची बाब जी येथे अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे केवळ रसायन चिकित्सा घेऊनसुद्धा प्रगत अवस्थेतील वयस्कर रुग्ण घरी राहून कुटुंबासोबत राहून आनंदी जीवन जगून जास्तीत जास्त आयुष्य मिळवता येऊ शकतं असा एक आशेचा किरण या संशोधनाद्वारे या रुग्णांना निश्चितच दिसत आहे.
या संशोधनाचा रुग्णांना खरोखर कशा पद्धतीनं फायदा होणार आहे काय सांगाल आपण?
खरं तर आपण बघितलं आत्ता की या रुग्णांना फायदा कसा होईल, परंतु यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की देर इज नेव्हर अन एंड, देर इज ऑलवेज होप. इतर चिकित्सेचा फायदा झाला नाही, किमोथेरपीचा फायदा झाला नाही, रेडिएशनचा फायदा झाला नाही म्हणजे आता सगळं संपलं आहे आणि आता मला केवळ मृत्यू समोर दिसत आहे अशी धारणा न करता या रुग्णांना जास्तीत जास्त आयुष्य कसं मिळेल, चांगल्यात चांगलं आयुष्य कसं मिळेल याकरिता रसायन चिकित्सेचा फायदा निश्चित होईल.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आपल्या देशात प्रगत अवस्थेमध्ये कर्करोगाचं निदान होण्याचं प्रमाण हे जास्त आहे, अशा रुग्णांना कोणतीही आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध नसते, या रुग्णांसाठी आयुर्वेद हे वरदान ठरू शकतं यावर तुम्ही केलेलं एक संशोधन जागतिक पातळीवर नामांकित जर्नलनं स्वीकारलेलं आहे. हे संशोधन कसं केलं, यातून काय निष्कर्ष निघाले आणि त्याचा रुग्णांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.